चीनीमंडी.com पॉडकास्ट।
बोनसच्या मुद्द्यावरून कारखाना कर्मचाऱ्यांचा गोंधळ। थाना भवनच्या बजाज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांवर कामगारांचं शोषण करण्याचा आणि बोनस कमी दिल्याचा आरोप ठेवून कारखाना परिसरात गोंधळ केला। कारखाना युनिट हेड यांनी आश्वासन दिल्यानंतर कर्मचारी शांत झाले। दरम्यान जवळपास 2 तास कारखान्यातील काम बंद राहिलं होतं। थाना भवन बजाज शुगर कारखान्याकडून उसाचे पैसे बाकी असल्यामुळं आधीच शेतकऱ्यांच्यात असंतोष आहे। यानंतर आता कारखाना कर्मचाऱ्यांचं शोषण करण्याच्या मुद्द्यावरून अंतर्गत द्वेष बाहेर येत आहे। गुरुवारी बजाज शुगर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी HR हेड यांच्यावर शोषणाचा आरोप ठेवला आहे। दरम्यान कर्मचाऱ्यांना सणाच्या दिवसात बोनस कमी दिल्यामुळेही कर्मचाऱ्यांनी गोंधळ केला। कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार इतर सर्व कारखान्यांमध्ये 16,800 रुपये इतका दिवाळी बोनस दिला जातो, तर इथं HRनी गेल्या 2 वर्षांपासून कारखाना घाट्यात आहे असं सांगून कर्मचाऱ्यांना केवळ 7,000 बोनस दिला आहे। कर्मचाऱ्यांनी कारखान्याचं नुकसान पाहून 7,000 रुपयातही समाधान दाखवलं, पण यावेळीही कारखान्याकडून केवळ 7,000 रुपये 2 टप्प्यात दिले जाणार असल्याचं सांगितलं आहे। जेव्हा कारखान्याचे HR YP आर्य यांच्याशी कर्मचाऱ्यांनी चर्चा करण्याचं ठरवलं तर त्यांचं सांत्वन करणं दूरच, साधं बोलले देखील नाहीत। या मुद्द्यावरून संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी मोठा हंगामा केला। युनिट हेड विरपाल सिंह यांनी आश्वासन दिलं, ज्यावर कर्मचाऱ्यांनी त्यांना 24 तासांची मुदत देऊन कामाला सुरुवात केली। याबाबत HR आर्य म्हणाले, कारखान्यातील काम नियमानुसारच केलं जात आहे आणि पुढंही केलं जाईल।